आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. धार्मिक स्थळांच्या नियमात बदल किंवा हस्तक्षेप करण्याचा उद्देश नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या टोलमध्ये 4 ते 5% वाढ. बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 6 जण ठार तर 26 जण जखमी. आणि विदर्भातील नागपूर वर्धा तसंच यवतमाळ जिल्ह्याकरिता हवामान खात्याचा पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर केलं. या विधेयकाचं उद्दिष्ट वक्फ मालमत्तेचं व्यवस्थापन आणि प्रशासन यात सुधारणा करणं आहे. हे विधेयक केवळ मालमत्ता व्यवस्थापनाशी निगडीत असून सरकार कोणत्याही धार्मिक स्थळांच्या नियमात बदल किंवा हस्तक्षेप करणार नाही असं ते म्हणाले.
वक्फ बोर्ड का जो प्रावधान किसी मस्जिद किसी मंदिर किसी धार्मिक स्थल का व्यवस्था का कोई लेना देना नहीं है. ये सिंपली एक प्रॉपर्टी का मैनेजमेंट का विषय है. ये कोई मुसलमान अपना जकात देता है फितरा देता है उसको हम पूछने वाला कौन होते हैं. ये आपका धार्मिक भावना से जुड़े हुए चीज है. उसमें सरकार का कोई लेना देना नहीं है. लेकिन ये वक्त प्रॉपर्टी का मामला है. लेकिन वक्त प्रॉपर्टी का मैनेजमेंट करता है मुतवालीज करता है. ये आपका आपको इतना बेसिक ये फर्क जो है अगर समझ में नहीं आते या जानबूझ करके आप नहीं समझना चाहते हैं तो मेरे पास इसका कोई इलाज नहीं है.
वक्फ सुधारणा विधेयकावर विचार विनिमय करण्यासाठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीत यावर व्यापक चर्चा झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही विधेयकावर इतकी चर्चा झालेली नाही असं रिजिजू म्हणाले. विधेयकाला विरोध करणारे देखील त्यातल्या सुधारणांचा अभ्यास केल्यानंतर त्याचं स्वागत करतील. मात्र विरोधक याबाबतीत जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप त्यांनी केला. वक्फ बोर्डामध्ये शिया सुन्नी बोहरा तसंच मुस्लिम समाजातल्या मागास जमातींचे प्रतिनिधी आणि महिलांचा देखील समावेश असेल अशी माहिती रिजिजू यांनी दिली. सरकार कोणाच्याही धार्मिक भावना दुखावत नसल्याचं ते म्हणाले. संपूर्ण जगातल्या वक्फ मालमत्तेपैकी सर्वाधिक मालमत्ता भारतातल्या वक्फ मंडळाच्या ताब्यात आहे. मात्र असं असूनही आजपर्यंत मुस्लिम समाजातले गरीब लोक शिक्षण वैद्यकीय सुविधा रोजगार यापासून का वंचित राहिले असा प्रश्न त्यांनी व्यक्त केला. या विधेयकाला धर्म आणि जातीच्या कक्षेतून न पाहता त्याकडे मुस्लिम समाजातल्या गरिबांच्या कल्याणाच्या दृष्टीनं बघावं असं आवाहन त्यांनी केलं. आपल्या देशात कित्येक वक्फ मालमत्ता पडून आहेत त्याचा उपयोग गरीब मुस्लिमांकरता करता येईल असं ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही लोकसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं वक्फ सुधारणा विधेयक संमत केल्यानंतर ते संसदेसमोर मांडण्यात आलं होतं. त्यानंतर सभागृहाच्या सहमतीनंच ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं होतं. विरोधी पक्षाचा देखील तसाच आग्रह होता असं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं वक्फ सुधारणा विधेयक संमत केल्यानंतर ते संसदेसमोर मांडण्यात आलं आणि सभागृहाच्या सहमतीनंच ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं होतं. विरोधी पक्षाचा देखील तसाच आग्रह होता असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत सांगितलं. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. समितीनं विधेयकात सुचवलेल्या सुधारणांसह केंद्रीय मंत्रिमंडळानं त्याला सहमती दिली असं ते म्हणाले. तर कोणत्याही विधेयकात सुधारणा करण्याचा समितीला संपूर्ण अधिकार असतो असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. वक्फ सुधारणा विधेयक संविधान विरोधी नसून सरकार त्यावरून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी लोकसभेत यावरच्या चर्चेला सुरुवात करताना केला. हे विधेयक आणून सरकारचा संविधानाला कमकुवत करण्याचा अल्पसंख्याक समाजाला बदनाम करण्याचा आणि भारतीय समाजात दुफळी माजवण्याचा डाव आहे अशी टीका त्यांनी केली. या विधेयकातल्या सुधारणांमुळे आणखी समस्या निर्माण होतील असं ते म्हणाले. भारतीय नौदलाच्या INS तर्कश या लढाऊ जहाजानं पश्चिम हिंद महासागरात 2500 किलो अंमली पदार्थ जप्त केलेत. पश्चिम हिंद महासागरात एक जहाज संशयास्पदरित्या आढळल्याची माहिती भारतीय नौदलाच्या P8I विमानानं INS तर्कशला दिली होती. हे जहाज अंमली पदार्थ वाहून नेत असल्याचा संशय आला होता. त्यामुळे INS तर्कशनं आपला मार्ग संशयित जहाजाच्या दिशेनं बदलला. या जहाजाची चौकशी करून ते अडवण्यात आलं. जहाजाची तपासणी केल्यानंतर त्यात अंमली पदार्थ सापडलेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशभरातल्या टोल शुल्कात 4 ते 5% वाढ केली असून ही वाढ तत्काळ लागू होणार आहे. हलक्या वाहनांसाठी 5 ते 10 रुपये तर जड वाहनांसाठी 20 ते 25 रुपयांनी टोल वाढणार आहे. कारसाठीचा मासिक पास आता 930 वरून 950 रुपये इतका होणार आहे. हे सुधारित दर देशभरातले राष्ट्रीय महामार्ग तसंच एक्सप्रेस मार्गांना लागू होणार आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरालगतच्या शेगाव मार्गावर आज पहाटे 3 वाहनं एकमेकांवर आदळल्यानं झालेल्या अपघातात 6 जण जागीच ठार तर 26 जण जखमी झालेत. खासगी बसला ओव्हरटेक करणाऱ्या बोलेरो कारला समोरून एसटी बस आणि मागून खासगी बसनी धडक बसल्यानं हा अपघात घडला. यात बोलेरोमधल्या 5 आणि एसटीमधल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला. जखमींवर खामगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रादेशिक हवामान विभाग नागपूर यांच्या अंदाजानुसार पुढील काही तासात नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान खात्याने या दोन जिल्ह्यांकरिता तसंच यवतमाळकरिता आज ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे तर पूर्ण विदर्भात पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान आज दुपारपासून नागपूर शहरात पावसाची भुरभूर सुरू असून अकोल्यातही पहाटेपासून ठिकठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. विदर्भात सर्वात जास्त तापमान चंद्रपूर इथं 38 सेल्सिअस नोंदवण्यात आलं. गोंदियामध्ये वीरांगना राणी दुर्गावती आदिवासी सेवा समितीच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात क्रांतिकारी शहीद बाबूरावजी शेडमाके यांची जयंती साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांनी शहीद बाबूरावजी शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. गोंदिया शहरात आदिवासी समाजासाठी स्वतःचे कोणतेही स्थायी स्थळ नव्हते जिथे ते आपले कार्यक्रम आयोजित करू शकतील. अनेक वर्षांपासून हा समाज तात्पुरते मंडप लावून कार्यक्रम करत होता मात्र आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आला आहे. आम्ही आदिवासी समाजासाठी एक भव्य आणि समर्पित भवन उभारणार आहोत ज्याची किंमत 5 कोटी रुपये असेल. या भवनामध्ये आदिवासी समाजाच्या सर्व कार्यक्रमांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी घोषणा आमदार विनोद अग्रवाल यांनी याप्रसंगी केली. प्रादेशिक सेंद्रीय आणि नैसर्गिक शेती गौ विज्ञान केंद्र नागपूर रिसर्च सेंटर आणि देवलापार यांच्या दरम्यान एक महत्वाची सहकार्य बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत सेंद्रीय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा करण्यात आली. नाविन्यपूर्ण संशोधन, स्वदेशी गायींवर आधारित शेती प्रणाली, शाश्वतता देणं अशा शेती पद्धतींवर चर्चा झाली. तज्ज्ञांनी म्हटलं की पर्यावरणपूरक आणि फायदेशीर कृषी तंत्रांचा प्रचार करणं आणि त्याबाबत विचार विमर्श करण्यासाठी दोन्ही संघटनांमधील मुद्द्यांवर चर्चा करणं आणि सहकार्य मजबूत करण्यासोबतच कृषी क्षेत्रात सकारात्मक राष्ट्रीय बदल घडवून आणणं हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा सामना आज गुजरात टायटन्सशी होणार आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सायंकाळी 7:30 सुरू होईल. काल रात्री लखनौ इथं झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं लखनौ सुपर जायंट्स संघाचा 8 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्स संघानं निर्धारित 20 षटकात 7 गडी गमावून 171 धावा केल्या. पंजाब किंग्जनं अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 16 षटकं आणि 2 चेंडूत हे आव्हान पार केलं. गुणतालिकेत पंजाब किंग्ज 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे तर लखनौ 2 गुणांसह 6व्या स्थानावर आहे. राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात 100 दिवसांच्या विभागनिहाय कृती आराखड्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी 26 विभागांचे मंत्री आणि सचिव या बैठकीला उपस्थित होते. 100 दिवसांच्या आराखड्यात 938 कृती बिंदूंवर काम करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. त्यानुसार 411 कामे पूर्ण झाली असून 372 कामे अंतिम टप्प्यात आहेत तर केवळ 155 कामे अर्थात 16% मुद्द्यांवर काम बाकी आहेत. त्यासाठी विभागांना 15 दिवसांचा अवधी वाढवून देण्यात आला असून 1 मेपर्यंत ही सर्व कामे पूर्ण होतील असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आज 26 विभागांचा आढावा घेतला असून उद्या 22 विभागांचा आढावा घेणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. धार्मिक स्थळांच्या नियमात बदल किंवा हस्तक्षेप करण्याचा उद्देश नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण. देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरच्या टोलमध्ये 4-5% वाढ. बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अपघातात 6 जण ठार तर 26 जण जखमी. आणि विदर्भातील नागपूर वर्धा तसंच यवतमाळ जिल्ह्याकरिता हवामान खात्याचा पर्जन्यवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.